chinimandi.com podcast.
कोफको इंटरनॅशनलची ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादनाच्या विस्तारासाठी गुंतवणूक. पुढच्या हंगामात इंधन पुन्हा एकदा साखरेच्या तुलनेत चांगला परतावा देण्याची चिन्ह दिसत असल्यानं चायनीज कमोडिटीज कंपनी कोफको इंटरनॅशनल इथेनॉल उत्पादनाच्या विस्तारासाठी ब्राझीलमध्ये ऊस प्रसंस्करण संयंत्रासाठी गुंतवणूक करत आहे. कंपनीच्या सॉफ्ट कमोडिटीजच्या जागतिक प्रमुख मार्सेलो डी एंड्रेटनं डेटाग्रो 2019 साखर आणि इथेनॉल आंतरराष्ट्रीय संमेलनादरम्यान बोलताना सांगितलं की कोफको ब्राझीलमध्ये आपल्या 4 पैकी 3 संयंत्रांमध्ये नवं डिस्टिलेशन कॉलम्स आणि कर निर्माण करत आहे जो इथेनॉलची क्षमता वाढवतो. साखरेच्या किमतीत कोणतीही महत्वाची सुधारणा नाही आणि इथेनॉल उत्पादनामुळे कंपनीला अधिक फायदा होऊ शकतो म्हणून या गुंतवणुकीत कंपनी इथेनॉल उत्पादनावर अधिक जोर देत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या घसरणाऱ्या किमतीत ब्राझीलला इथेनॉल उत्पादनावर अधिक जोर देण्यास मदत केली आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनाच्या किमती कमी केल्या आहेत आणि कारखान्यांनी गॅसोलिनच्या किमती वाढवल्यामुळे आपल्या आवडत्या इथेनॉल उत्पादनाकडे मार्ग वळवला आहे.